नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. सरकारच्या प्रयत्नांमुळे नक्षल प्रभावित भागांमध्ये विकास पोहोचला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं संसदेत निवेदन. उद्यापासून देशभरात जनगणना 2027 प्रक्रियेला प्रारंभ. जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत, केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. भगवान महावीर जयंतीचा आज सर्वत्र उत्साह. आणि बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका, जालना जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं नक्षलवादाविरुद्ध निर्णायक लढा देऊन नक्षलग्रस्त भागात विकास पोहोचवला, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते काल लोकसभेत या विषयावर निवेदन करत होते. गेल्या दशकात देशात नक्षलवादी हिंसाचारात लक्षणीय घट झाली असून अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचं त्यांनी सांगितलं. 2024 पासून छत्तीसगडमध्ये 2000 अधिक नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात प्रवेश केला. 2025 300 अधिक नक्षलवादी मारले गेले आणि 800 अधिक जणांना अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. जे शस्त्र खाली ठेवतील त्यांच्याशीच चर्चा केली जाईल, पण गोळीबार करणाऱ्यांना गोळ्यांनी प्रत्युत्तर दिलं जाईल, असंही शहा यांनी यावेळी सांगितलं. देशभरात जनगणना 2027 प्रक्रियेला उद्यापासून प्रारंभ होणार आहे. देशातली ही 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना आहे. देशाचे महानिबंधक आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी काल दिल्लीत ही माहिती दिली. 2 टप्प्यात होणाऱ्या या प्रक्रियेअंतर्गत 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर दरम्यान राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांकडून घरांची यादी तयार करण्याचं काम केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
जनगणना की तैयारियां अब अग्रिम अवस्थाएं पहुंच चुकी है और अब से कुछ एक दिन में ही फील्ड का कार्य प्रथम चरण प्रारंभ होने जा रहा है. जनगणना एक वृहत कार्य है. इसमें केंद्रीय स्तर पे और राज्यों के स्तर पे, संघ शासित प्रदेशों के स्तर पे विशद तैयारी चलती है. यह जनगणना 2 चरणों में होती है और इस बार आंकड़ों का संग्रह डिजिटल माध्यम से किया जाना है.
जनगणनेसाठीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रश्नांची अधिसूचना आधीच जारी केलेली आहे, तर दुसऱ्या टप्प्यासाठीचे प्रश्न लवकरच प्रसिद्ध केले जातील, असं मृत्युंजय कुमार यांनी सांगितलं. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात जातीनिहाय गणना केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया आणि मूलभूत संरचना या जागतिक अस्थिरतेच्या काळातही मजबूत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या काल लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होत्या. जगभरातल्या सर्वच देशांचं चलन या युद्ध परिस्थितीमुळे प्रभावित झालं आहे, तर आपल्या देशात महागाई कमी झाली, एकूण देशांतर्गत उत्पन्न GDP 7% अधिक दरानं वाढत आहे आणि चालू खात्यातली तूट 1% कमी असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. देशात 1 एप्रिलपासून घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 लागू होणार आहे. या नियमानुसार घनकचऱ्याच्या उगमस्थानीच ओला कचरा, सुका कचरा, जैविक कचरा आणि विशेष काळजी आवश्यक असलेला कचरा अशा 4 गटात वर्गीकरण अनिवार्य केलेलं आहे. पाईपद्वारे नैसर्गिक वायू म्हणजे PNG सुविधा उपलब्ध असलेल्या शहरांमध्ये नागरिकांनी 3 महिन्यांच्या आत PNG जोडणीसाठी अर्ज करणं बंधनकारक असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. नागरिकांमधला संभ्रम आणि भीती दूर करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानांमधून 3 महिन्यांचं अन्नधान्य आगाऊ देण्यास परवानगी देण्यात आली आहे, तसंच केरोसिनचं वाटपही सुरू करण्यात आलं असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस पक्षानं काल धाराशिव जिल्ह्यात सुरतगाव ते तुळजापूर शेतकरी संघर्ष न्याय यात्रा काढली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात निघालेल्या या यात्रेत काँग्रेस पदाधिकारी, महिला तसंच शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
कल्याण यात्रा कागद पत्र सोडणार सादर पुन्हा. अधिक माहितीसाठी जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधा. प्रस्तुती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन.
आता शिकायला तुमच्या संघर्षाला शिष्यवृत्तीची मदत शासनाची, मदत तुम्हाही शासनाची. हो यशाची वाट चाल विद्यार्थ्यांची, नवी उमेद मिळेही शिक्षणाची. योजना विद्यार्थ्यांची, नवबौद्ध प्रवर्गाची, अनुसूचित जातीची, आठही उत्पन्नाची. 2.5 लाख वर्षाला व कमी मिळकत पालकांची. विद्यार्थी उत्तीर्ण परीक्षा मॅट्रिकची, 8ही संलग्न बँक खात्या. शिष्यवृत्तीची मदत शासनाची, शिष्यवृत्तीची मदत शासनाची.
अधिक माहितीसाठी जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधा. प्रस्तुती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन.
जैन धर्मियांचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महावीर जयंतीनिमित्त सकल जैन समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. या निमित्तानं ठिकठिकाणी विविध धार्मिक तसंच सामाजिक उपक्रमांसह शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. धाराशिव शहरातून सकल जैन समाजाच्या वतीनं काल शोभायात्रा काढण्यात आली. एकात्मता जोपासण्याचा संदेश देत लहान मुलांनी सादर केलेल्या नृत्यानं शहरातल्या नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी देवीच्या चैत्र पौर्णिमा उत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. 3 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात आज, उद्या आणि परवा देवीची पारंपरिक छबिना मिरवणूक काढण्यात येणार असून उद्या देवीचा जोगवा असेल. या यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्यानं मंदिर संस्थांच्या वतीनं आवश्यक तयारी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली. ते म्हणाले,
येणाऱ्या सर्व भाविकांसाठी त्यांच्या सुरक्षतेच्या अनुषंगाने, त्यांच्या सोयी सुविधाच्या अनुषंगाने आपण सर्व तयारी केलेली आहे. पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, आरोग्य प्रशासन मार्फत सर्व प्रकारची तयारी झालेली आहे. भाविकांसाठी ठिकठिकाणी आपण पिण्याची पाण्याची सोयी केलेली आहे. एअर कंडिशन प्रदर्शन मंडपमध्ये वेटिंग रूम मध्ये आपण बसवले आहे. या व्यतिरिक्त उष्माघातची लक्षात घेता भाविकांसाठी ओआरएस तसेच ज्यूस पॅकेट याची पण आपण तयारी केलेली आहे.
दरम्यान येडेश्वरी देवीच्या चैत्री पौर्णिमा यात्रेलाही काल प्रारंभ झाला. या यात्रेत 2 एप्रिल तसंच 3 एप्रिलला पालखी मिरवणूक आणि चुनखडी सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर कळंब मार्गावरील अवजड वाहनं अन्य मार्गानं वळवण्याचे आदेश जिल्हाधिकारी पुजार यांनी दिले. मराठवाड्यात सर्वत्र काल अवकाळी पाऊस पडला. छत्रपती संभाजीनगर काल जोरदार पाऊस झाला. पैठण तसंच सिल्लोड तालुक्यासह छत्रपती संभाजीनगरात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. काही भागात गारपीट झाल्याचंही वृत्त आहे. सिल्लोड तालुक्यात वीज पडून 4 जनावरं दगावली. परभणी शहर परिसरातही काल गारपीटीसह पावसानं जोरदार हजेरी लावली. बीड शहरातही काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. जालना शहरासह जिल्ह्यात सर्वत्र काल मेघगर्जनेसह पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेला गहू, हरभरा, मका आणि कांदा बियाणे या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. जोरदार वाऱ्यामुळे आंबा पिकालाही फटका बसत आहे. अंबड तालुक्यातल्या महाकाळ इथल्या 2 तरुणांचा वीज कोसळून मृत्यू झाला. गोविंद लहाने आणि आदित्य बेद्रे हे दोघे विज्ञानेश्वर आपेगाव इथल्या महादेव मंदिरात दर्शनासाठी जात असताना ही दुर्घटना घडली. हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक भागात मध्यरात्री वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. काही भागात गारपीटही झाली. यामुळे गहू, हळद पिकांचं मोठं नुकसान झालं असून आंबा पिकाचीही पडझड झाली आहे. अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. दरम्यान राज्यात पुढच्या 4 दिवसात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. बीड जिल्ह्याला पुढचे 2 दिवस ऑरेंज अलर्ट, तर जालना आणि नांदेड जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार वारे वाहण्याची तसंच विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना कापणी केलेल्या पिकांचं संरक्षण करण्याची सूचना केली आहे. नांदेड महापालिकेच्या 74 सेवा आता पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. या सेवांच्या संनियंत्रणासाठी उभारलेल्या अविरत कक्षाचं माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं. नागरिकांना आता पालिकेत न येता घरबसल्या विविध दाखले आणि परवाने मिळवता येणार आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सरकारच्या प्रयत्नांमुळे नक्षलप्रभावित भागांमध्ये विकास पोहोचला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं संसदेत निवेदन. उद्यापासून देशभरात जनगणना 2027 प्रक्रियेला प्रारंभ. आणि भगवान महावीर जयंतीचा आज सर्वत्र उत्साह. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.